तिमथ्याला दुसरे पत्र अध्याय 4। देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील, त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याची व त्याच्या राज्याची शपथ वाहून मी सांगतो की वचनांची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार रहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखिव, वागदंड कर व बोध कर, कारण ते सुशिक्षण सहन करणार नाहीत तर त्यांचे कान खाजत असता ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची रास घालतील आणि ते सत्य ऐकत नासे होतील व कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल। तू सर्व गोष्टींविषयी सावध आईस, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपलेली सेवा पूर्ण कर, कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे। जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखिला आहे। आता राहिले ते हेच की मजसाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे, तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यास प्रिय झाले आहे त्या सर्वांसही देईल। तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये, कारण देमास याला अधिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलनिकास गेला। क्रेस्केस गलतियास, तीत दालमियास गेला, लूक मात्र माझ्याजवळ आहे। मार्काला आपल्या बरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे। तुखिकाला मी इफिसात पाठविले आहे। जो माझा झगा त्रोसात कार्पाजवळ राहिला आहे तो येते वेळेस आण, आणि पुस्तके विशेष करून चर्मपत्रे तीही आण। अलेक्सांद्र तामटाने माझे पुष्कळ वाईट केले, त्याची फेड त्याच्या कर्माप्रमाणे प्रभू करील, त्याविषयी तूही जप, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला। माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळी माझ्या पक्षाचा कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडिले, त्याबद्दल त्यांचा हिशोब घेण्यात न येवो, तरी प्रभू माझ्या पक्षाचा होता। मजकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व विदेशी लोकांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि सिंहाच्या मुखातून सोडविले। प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून सोडविल व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील, त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन। प्रिस्का, अक्विला व आनेसिफ्राच्या घरची माणसे या सलाम सांग। एरास्त करिंथात राहिला, त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो, होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये। युबुल व पुदेस, लीन व क्लौदिया व सर्व बंधू तुला सलाम सांगतात। प्रभू तुझ्या आत्म्याबरोबर असो, तुम्हावर कृपा असो।